नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आहे 10 जून. 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच निमित्ताने आज मी तुम्हाला नेत्रदानाचं महत्त्व सांगणार आहे. डोळे ही सजीवांना, त्यातही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मात्र ही देणगी सर्वांनाच मिळालेली नाही. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाही. मात्र आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसऱ्या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानासाठी जगभरातील विविध सामाजिक रुग्णालयीन संस्था पुढे येत आहेत. लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच नेत्रदानाबद्दल माहिती देण्यासाठी या संस्थांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या जागतिक दृष्टीदान दिनाचं उद्देश काय आहे? तर या जागतिक दृष्टीदान दिनाचं उद्देश असं आहे, ते म्हणजे नेत्रदानाचं महत्त्व याबद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे. विकासशील देशामध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही एक मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदूनंतर होणाऱ्या दृष्टीहानी आणि अंधत्वाच्या मुख्य कारणांपैकी ही काही कारणं आहेत. 10 जून रोजी जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने नेत्रदानासाठी इच्छुक सर्वांनी जवळील एका नेत्रपिढीत जाऊन नावाची नोंदणी करावी. मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने आपल्या मृत्यूनंतर अंधाला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा नवा प्रकाश आणू शकतो. दृष्टीविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पूर्णपणे केंद्र पुरस्कृत कार्यक्रमात अनेक नेत्रपेढ्या आणि फिरती नेत्रपथके यांचा समावेश आहे. त्यामुळे जनसामान्यात दृष्टीदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्र सरकारसुद्धा प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं. राज्यात 9 लाखांपेक्षा जास्त लोक नेत्रहीन आहेत. राज्यातील अंध व्यक्तींची ही आकडेवारी फारच चिंताजनक आहे. सन 1979 आणि त्यानंतर राज्यात अंधत्व निवारण आणि दृष्टीहीनांच्या मदतीसाठी विविध नेत्रशिबिर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आता नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज आणि गैरसमज असल्याचं आपण पाहतो. त्यामुळे नेत्रदान, नेत्रपेढी, तिचे कार्य याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. 1 वर्षांवरील व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याचे नातेवाईक, मित्रमंडळींनी त्यांच्या इच्छेचा मान राखत त्या व्यक्तीचं नेत्रदान करणं महत्त्वाचं आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर 6 तासांच्या कालावधीत नेत्रदान होणं गरजेचं आहे. तेव्हा व्यक्तीच्या नातेवाईकांनी तात्काळ नेत्रपिढीत संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवलं पाहिजे. त्यानंतर दृष्टीहीनांना मागणीनुसार या नेत्रपिढीतून नेत्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीही नेत्रदानास पात्र ठरतात. नेत्रदानाची प्रक्रिया फारशी गुंतागुंतीची नसून मृत्यूनंतर अवघ्या 1/2 तासात नेत्रदानाची प्रक्रिया पार पडते. नेत्रदानात संपूर्ण डोळ्यांचं रोपण न करता केवळ डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याचं रोपण केलं जातं. त्यामुळे डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्यात दोष असणाऱ्या व्यक्तींना या शस्त्रक्रियेचा खूप लाभ होतो. त्यामुळे दृष्टीहीनांच्या जीवनाला नवी दृष्टी प्राप्त होतेच. आपण नेहमीच अन्नदान, रक्तदान आणि विविध प्रकारचे दान करून समाजाच्या प्रती आपलं कर्तव्य पार पाडत असतो. मात्र अवयव दानाबाबत आपण तेवढे जागरूक दिसत नाही. नेत्रदान अवयवदानाने आपण गरजूला जीवनदान देऊ शकतो. तेव्हा आजच्या नेत्रदानाच्या निमित्ताने आपण सर्वांनी नेत्रदान करण्याविषयीची प्रतिज्ञा घेऊया आणि अंध व्यक्तींच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करूया. चला तर मग मित्रांनो, मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका दिवसाची विशेष माहिती करून घेण्यासाठी. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.